कलसईकरास पत्र अध्याय 4। धन्यांनो, तुम्हासही स्वर्गात धनी आहे हे लक्षात बाळगून तुम्ही आपल्या दासांबरोबर न्यायाने व ममतेने वागा। प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात ईशोपकार स्मरण करीत जागृत रहा। आणखीन आम्हासाठी ही प्रार्थना करा अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे दार उघडावे, यासाठी की जसे मला बोलले पाहिजे तसे बोलून मी ते गुज प्रकट करावे। बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञतेने वागा, संधी साधून घ्या। तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे। प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझा सोबतीचा दास, हा माझे कसे काय चालले आहे ते तुम्हास कळविल। त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठविले की आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे। त्याचबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम तुम्हातला एक यालाही पाठविले आहे, ते येथील सर्व मजकूर तुम्हास कळवितील। माझा सोबती बंदीवान अरिस्तार्ख तुम्हास सलाम सांगतो, आणि बर्नबासचा बंधू मार्क हाही सलाम सांगतो। त्याचविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत, तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा। युस्त नावाचा येशू सलाम सांगतो, हे सुनतेचे बंधू आहेत, हे मात्र देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी आहेत व ते माझे सांत्वन असे झाले। ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो। तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की ईश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत तुम्ही परिपूर्ण व निर्भ्रात असे स्थिर राहावे। त्याचविषयी मी साक्ष देतो की तुम्हासाठी व जे लावदिकियात व हेरापलीत आहेत त्यांच्यासाठी तो फार श्रम करीत आहे।
प्रिय वैद्य लूक व देमास हे तुम्हास सलाम सांगतात।
लावदिकियातील बंधू नुफा व तिच्या घरी जमणारी मंडळी यास सलाम सांगा। हे पत्र तुमच्यात वाचून दाखविल्यावर लावदिकियातील मंडळीतही वाचण्यात यावे व लावदिकियास गेलेले पत्र आणवून तुम्हीही वाचावे अशी व्यवस्था करा। आर्किप्पाला सांगा की जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्यास तिकडे लक्ष दे। मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम, माझ्या बंधनांची आठवण ठेवा। तुम्हावर कृपा असू।